chinimandi.com पॉडकास्ट।
नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ। पंजाब नॅशनल बँकेत कोटींचा घोटाळा करून फरार झालेला कर्ज बुडवा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून आता 19 सप्टेंबर पर्यंत त्याला तुरुंगात राहावं लागणार। नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे। ही वाढ करून ब्रिटनच्या कोर्टानं नीरव मोदीला पुन्हा एक धक्का दिला आहे। यापूर्वी जुलैमध्ये ब्रिटनच्या कोर्टानं पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या 13,500 करोड रुपयांच्या घोटाळा प्रकरणी नीरव मोदीला दिनांक 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। शिवाय त्याला जामीनही नामंजूर केला होता। जुलैमध्ये ज्यावेळी हिरा व्यापारी नीरव मोदी प्रकरणी सुनावणी करताना वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिनांक 22 ऑगस्टच्या पुढील सुनवाईपर्यंत नीरव मोदीला आपल्या ताब्यात ठेवावं असे आदेश मेट्रोपॉलिटन पोलिसांना दिले होते। त्या न्यायालयीन कोठडीचा अवधी 28 दिवसांनी वाढवला आहे। आता नीरव मोदीला दिनांक 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार। नीरव मोदीला दिनांक 19 मार्च रोजी अटक केली होती, तेव्हापासून तो वाइंडर्सवर्थ तुरुंगात आहे। नीरव मोदीला व्हिडिओ लिंकद्वारे कोर्टात सादर करून त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी केली। जामीन मिळवण्यासाठी नीरव मोदीचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याची जामीन याचिका 4 वेळा फेटाळण्यात आली होती। त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा हाती लागणार नाही असा युक्तिवाद सरकारी पक्षानं केला होता। मागच्या वेळी सुनावणी देखील व्हिडिओ लिंकद्वारेच झाली होती। पंजाब नॅशनल बँकेचा आरोप आहे की नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी यांनी काही बँक कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं 13,500 करोड रुपयांचा घोटाळा केला आहे। यानंतरच दोघांचा तपास ईडी आणि सीबीआयद्वारा सुरू आहे। ईडीनं चोक्सीविरुद्ध मुंबईमध्ये धनशोधन निवारण अधिनियम अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे। नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी दोघांनीही 2018 भारत सोडला होता।